पादसेवनम अर्चनम वंदनम दासनम या विषयाला सोडून असलेला विषय घेतो आहे. मागच्या वेळेला सांगितलं का घेतो आहे, चांगला आहे म्हणून घेतो आहे. दुराचारो भजते माम अनन्य भाव साधुरैव समंतव्यः सम्यक् व्यवसितो विसः. दुराचार्यातला दुराचारी जरी मला अनन्य तेने भजेल तरी देखील तो साधू होईल. हे जे भजणं आहे, अर्चन आहे, त्याकरता हा विषय खरा सुरू झालेला होता. आणि तो भजता भजता धर्मात्मा होईल आणि शाश्वत शांतीला प्राप्त होईल. माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही असं भगवंत म्हणाले. इथं हा विषय संपलेला होता. मागच्या वेळेला मी सांगितलं की जानेवारीत या श्लोकांवरच्या प्रवचनानंतर पावसला जाताना मी असं म्हटलं की इथं हा विषय संपला तेव्हा मिलिंददादा, पंकजदादा, सुनीलदादा, पोखरे काका सगळ्यांबरोबरच विषय झाल्यावर पुढच्या जरी या संदर्भात नसला तरी तुम्ही एकदा घ्या असतो असं बोलणं झाल्यामुळं खरं म्हणजे हा विषय मी घेतो आहे. हा विषय घ्या हे सांगण्यामागं कारण अशी दिली गेली की याच्यामध्ये फार मोठी आश्वासनं आहेत. कुठेही आली नाहीत अशी आश्वासनं ज्या या नव्या अध्यायात आली ती या ठिकाणी आहेत. हा विषय पवित्र आहे आणि त्यामुळं मी हा श्लोक घ्यायला सुरुवात केली. मागच्या वेळेला हा श्लोक घेतला त्याला आता एक महिना होऊन गेला. आपलं 23 जानेवारीला प्रवचन झालं, त्याच्यानंतर 5वा रविवार आल्यामुळं प्रवचन नव्हतं. एसपी कॉलेजमध्ये संध्याकाळी सोहम ध्यान साधना, मामासाहेब दांडेकर अध्यासन आणि आपलं मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम झाला. त्याच्या पुढच्या रविवारी आपला वार्षिक उत्सव झाला. त्याच्यानंतर परत रविवार एक सुट्टीचा गेला 13 तारीख आणि आज 20 तारीख म्हणजे 23 तारखेला झालेलं प्रवचन परत आपण आज 20 तारखेला म्हणजे जवळपास महिन्यानी झालो. आपला वार्षिक उत्सव खूप चांगला झाला, मोठ्या प्रमाणात साजरा झाला. आपल्या मंडळाबद्दल असलेला सर्वांचा सहभाग याच्यातून लक्षात आला. हे हे कार्य अनेकांना जीवनदायी असं म्हणू, परमार्थाच्या जीवनाला उपयोगी असं खरंच होत आहे. या कार्याचा आधार आपल्या सगळ्यांना निश्चितच आहे. आपलं हे मुख्य चालणारं कार्य आणि उपकेंद्र आणि त्या उपकेंद्रात येणारे साधन जे नेहमी इथं येऊ शकत नाहीत ते, आणि तसंच या वर्षी आपण असं आवाहन केलं की आपल्या प्रत्येकाने किमान एक दोन साधकांना या निमित्ताने साधक म्हणा किंवा सुहृद म्हणा किंवा परमार्थ प्रेमी म्हणा असं आवर्जून सांगावं. उत्सवासाठी तरी निदान त्यातून आपल्याला अपेक्षित असणारा सद्भाव निर्माण होतो आणि त्यांचंही जीवन घडण्यासाठी कर्मानी त्याचा उपयोग कदाचित होऊ शकेल. ते आपण यावर्षी केलं, पुढच्या वर्षी अधिक चांगल्या रीतीने करायचं आहे, कारण थोडस आयत्या वेळेला ते झाल्यासारखं झालं. पण आपण लक्षात ठेवावं की आपल्या केंद्रामध्ये ज्यांना आणण्याची इच्छा आहे अशा चांगल्या मंडळींना आपण अशा उत्सवाच्या निमित्ताने बोलवू शकतो, आणि तशा प्रकारचा संकोच न बाळगता बोलावणं हे आपलं खरंच काम आहे. आपल्या सत्संगाच्या कार्यक्रमांना आपण बोलू शकतो, अनुषंगिक साधनेच्या कार्यक्रमाला आपण बोलू शकतो. आपण देखील भूगावच्या साधकाश्रमामध्ये जी ध्यानाची शिबिरं होतात त्या शिबिरामध्ये अतिशय अंतरंग पद्धतीने सहभाग घ्यायचा आहे, वर्षानुवर्ष घ्यायचा आहे, आपलं जीवन आहे तोपर्यंत हे सगळं आपल्याला करायचं आहे. मोठे उत्सव ही त्याच एक प्रकारे उत्साह येण्यासाठी असणारी अशीच गोष्ट असते. आणि मला आमचा केदार असं म्हणाला की उत्सवाच्या पेक्षा देखील प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळेला चांगलं वाटतं, पण कार्यक्रमाच्या आधी जर तुम्ही थोडे आलात, अर्धा पाऊण तास तुम्ही 5 मिनिटं आधी येता, तर काय मजा असते. सगळेजण आपापले कामं करत असतात, कोणी रांगोळ्या काढत असतं, कोणी पुस्तक विक्रीपाशी मांडामांड करत असतं. स्वागत व्यवस्थेचे लोक आनंदाने स्वागत करत असतात. कितीतरी मंडळींची सतरंजा आणणं नेणं याच्यासाठी धावपळ चाललेली असते. मला जरी ते माहीत असलं, मी हे केलेलं असलं, तरी देखील त्याचं म्हणणं असं होतं की यामुळं इतक्या लोकांचं, 250 कार्यकर्त्यांचं देखील मंडळावरचं प्रेम व्यक्त होतं ते पाहायला फार बरं वाटतं असं त्याला म्हणायचं होतं. मला ही गोष्ट माहीत आहे, पण तिथपासून हे दृश्य मोठं लोभस वाढणं असलं हे खरं आहे. मागच्या वेळेला माझ्या ठिकाणी आश्रय ज्यांनी घेतलेला आहे असे पापयोनयः स्त्रियः, त्याच्यात पापयोनयः याच्यावरचं प्रवचन माझ्या कल्पनेप्रमाणे 2 तारखेला 9 तारखेला झाला. पापयोनयः या शब्दावर परत 16 तारखेला पनवेलची आनंद यात्रा होती, प्रवचन होतं, मग 23 तारखेला स्त्रिया हा शब्द झाला. आता वैश्याः तथा शूद्रः तेपि याति परां गतिम. पापयोनी, पापयोनी म्हणजे अजिबातच संस्कार न झालेले असे. पापयोनी या शब्दाचा अर्थ कोणी कोणी पशु आदी योनी असाही करतात. आपण श्रद्धेने तो स्वीकारायचा देखील, तरी देखील ज्यांच्यावर अजिबात संस्कार झाले नाहीत, संस्कार ही गोष्टच ज्यांच्या करता घडली नाही, अशी मंडळी मनुष्य मात्र असली तरी पापयोनीच म्हणायला पाहिजेत असं खरं तर. मी पूर्वी संघाच्या शाखेत जायचो. आमच्या शाखेमध्ये एक युवराज नावाचा मुलगा यायचा, युवराज पवार. त्याचं जीवन सुधारलं, तो स्टेट बँकेमध्ये देऊन आहे. तो कोणत्या समाजात होता माहित नाही, गावाबाहेर त्यांची पाली होती, कच्ची घर होती, पाली नव्हे, तिथं कायम राहत होते. एकदा सकाळी आम्ही कोणत्या तरी कारणासाठी त्याला बोलवण्याकरता गेलो तर तेवढ्याच त्या वस्तीमध्ये चार पाच ठिकाणी भांडणं चाललेली होती, शिवीगाळ चाललेली होती, दारू पेरलेले होते लोक इतक्या सकाळी. आणि त्याच्यात या युवराजचीच बहीण दुसरीकडे जाऊन भांडत होती त्याचं नंतर कळलं. यांच्या कानावर कधीही कोणतीही चांगली गोष्ट आली असं झालं नाही. यांच्या घरातल्या स्त्रियांना देखील आणि पुरुषांना देखील दारू ही कधीही नवीन नाही, तंबाखू कधीही नवीन नाही, कधीपासून सुरू केलं माहीत देखील नाही, जुगार नवीन नाही, चोऱ्या मारा माऱ्या नवीन नाहीत. चांगला शब्द कधी कानावर पडेल तर शपथ. वडीलच आईवरून मुलांना शिव्या देतात अशी परिस्थिती. हे पापयोनी. पापयोनी याच्यावर ज्ञानेश्वरांनी निरूपण करताना देखील प्रल्हादाचं वगैरे उदाहरण दिलं, जो दैत्य कुळात जन्माला आला म्हणजे काही संस्कार नाही असे, उखल्याबरोबर लाथा बुक्या असे ज्यांचे संस्कार आहेत असे, असं ज्ञानेश्वर महाराजांनी असंच वर्णन केलेलं आहे. मी मागच्या वेळेला सांगितलं होतं की या श्लोकाचा अर्थ माम ही पार्थ व्यापाश्रित्य येपी स्युहू पाप यौन या, हा जो माम हा शब्द आहे तो माझा आश्रय घेणारे म्हणजे परमात्म्याचा आश्रय घेणारे म्हणजे कदापि समजू नका की निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य तत्वज्ञानाने उभा असलेला परमात्मा जो शाश्वत आहे असा चुकूनही अर्थ याचा नाही. यांची क्षमताच नाही अशा प्रकारच्या परमात्म्याच्या आश्रयाला जाणं ही यांची क्षमताच नाही, यांची सगुणापासून सुरुवात आहे. हा श्लोक भगवंतांनी स्वतः करता लिहिलेला आहे. माझ्या आश्रयाला जे येतात, जे संतांच्या आश्रयाला येतात ते पापयोनीत असे ना. मी स्वामीजींकडे दुकानात एकदा गेलो होतो, तिथं एक धनगर मनुष्य आला होता, 6-6 फूट उंच, काळा, चांगला धिप्पाड म्हातार, आणि तिथं बसला होता, डोळे मिटून बसला होता, त्याचे ओठ सारखे हालत होते. बसला, थोडं बोलणं चालणं झालं, स्वामीजींशी विशेष काही बोलला नाही, तो बसला. तिथं चाललेलं संभाषण होत ते त्याने ऐकलं, थोड्या वेळाने प्रसाद घेऊन बाहेर पडला. स्वामीजींनी सांगितलं की दुर्मिळ रानड्यांचा अनुग्रह याला झाला, तेव्हापासून याचे ओठ सारखे हलतात. हा नामाशिवाय राहतच नाही. पुण्यात आला की दुकानात माझ्याकडे येतो असं ते म्हणाले. त्याला नामाची इतकी गोडी लागली, इतकं प्रेम निर्माण झालं, हे संतांच्या सान्निध्याने झालं. मागच्या वेळेला आपण पाहिलं की याच्यामध्ये भगवंतांनी स्त्रियाहा घेतलं, याच्यातले काही पाप योनी म्हणजे संस्कारवशात पाप योनी राहिलेले असे मनुष्य मात्र, स्त्रिया म्हणजे एक प्रकृती म्हणून स्त्रिया, वैश्या म्हणजे स्वभाव विशेष म्हणून वैश्या, आणि शूद्रा म्हणजे समाजात ज्यांना गुणकर्मांमुळं केवळ विशिष्ट काम करावे लागतात त्या गुणकर्मांचा उल्लेख म्हणून शूद्रा. या सगळ्या शब्दांना खरं म्हणजे संकेतच आहे. अत्यंत तेजस्वी स्त्रिया या देशाने पाहिलेल्या आहेत, गार्गी सारख्या, मैत्रेयी सारख्या. ज्या ब्रह्मविद होत्या, ब्रह्म जाणणाऱ्या होत्या, याज्ञवल्क्यांसारख्यांना देखील त्यांचा धाक वाटेल अशी तीव्र बुद्धी असणाऱ्या अशा स्त्रिया या देशाने पाहिलेल्या आहेत. तरी भगवंत स्त्रिया असं म्हणतात. आशा करतात की त्या प्रकृतीने परिपूर्ण असतात, प्रकृतीनेच शांत असतात, प्रकृतीनेच आत्मकेंद्रित असतात, प्रकृतीनेच पुरुषांपेक्षा सरस असतात. वैज्ञानिक अर्थाने पुरुष स्त्रीपेक्षा थोडासा कमी आहे. स्त्रीमध्ये असणारे घटक आणि पुरुषामध्ये असणारे घटक याच्यात पुरुषामध्ये असणारे घटक कमी आहेत, तो अस्वस्थ असतो. स्त्री शांत असते, पुरुष बहिर्मुख असतो, ती अंतर्मुख असते, ती अल्पसंतोषी असते, पुरुषाला संतोष नसतो. तिच्या संतोषापाशी पुरुष संतोषी होऊ शकेल, पुरुषाला स्वतःचा संतोष नसतो. आणि यापोटी तो जन्मभर धडपड करतो पण त्याला संतोष अभावाने मिळतो. आणि स्त्री आहे तिथं संतोषी असते. पुरुषाची ही अस्वस्थता त्याला आक्रमक बनवते. स्त्री ही सहन करते. जास्त शक्तिशाली असतो तो जास्त सहन करतो, त्या न्यायाने ती सहनशील असते. पुरुषाची अस्वस्थता पुरुषाला सुखाच्या शोधाला भाग पाडते. त्यामुळे तो तलवार हातात घेतो, त्यामुळे तो जग जिंकायला बाहेर पडतो. स्त्री जग जिंकायला बाहेर पडत नाही. स्वतःमध्ये असलेलं कमी भरून काढण्यासाठी तो नाना प्रकारचे उपद्व्याप करतो. ही कमतरता भरून काढण्यासाठीच तो परमार्थ करतो. परमार्थाला अधिक प्रवृत्ती पुरुषांची असू शकते किंवा पुरुषांचा परमार्थ हा अधिक यशाकडे त्यांना घेऊन जातो. याचं कारण त्यांच्या ठिकाणी अस्वस्थता असते, शोध घेण्याची प्रवृत्ती असते. स्त्रीच्या ठिकाणी ही शोध घेण्याची प्रवृत्ती कमी असते. तिच्यातून संसार निर्माण होतो आणि त्या संसारात ती रमते. तिची जी पूर्णता असते ती पूर्णता प्रकृतीच्या अंगाने असते. परमार्थात हा कोणीच पूर्ण नाहीये, स्त्रीही नाही आणि पुरुषही नाही. आकृती पूर्णतेमुळं आणि पूर्णतेची जबाबदारी निसर्गाने तिच्यावर सोपवलेली असल्यामुळं ती त्याच्यात अति रमून राहते. त्यामुळं ममत्ववादी गोष्टीत ती रमून राहते. तसं सेवा, समर्पण, कष्ट करणं, सहन करणं असे अनेक पारमार्थिक गुण तिच्यापाशी जरी असले तरी देखील ती केवळ हे सगळे गुण कुटुंबासाठी वापरते. तिच्यामुळं समाज जीवन टिकून आहे. पण तिला या गोष्टींच्या बाहेर पडता येत नाही ही तिची परिस्थिती होऊन जाते. निसर्गाने तिच्या करता तिला पुनरुत्पादनाचं साधन, तिच्यातून पुनरुत्पादन होत असलं तरी देखील ती त्याकरताही पुरुषावर अवलंबून असते. पुरुषाला एका ठिकाणी रस नसतो तर स्त्रीला एका ठिकाणी रमून राहण्यात रस असतो. आणि हे एक ठिकाण म्हणजे तिची मुलं आणि तिचा संसार एवढा असतो. त्याच्या बाहेर जाण्याची तिची प्रकृतीगत इच्छा नसते. आता जे चाललेलं आहे ते स्त्रीच्या प्रकृतीच्या विरुद्ध चाललेलं आहे. खरं म्हणजे स्त्रियांना दिलं जाणारं शिक्षण हे स्त्रीला अनुकूल आणि अनुसरून असायला पाहिजे. निसर्ग नियमाविरुद्ध आता स्त्रीला शिक्षण दिलं जात आहे. स्त्रीला पुरुषांना जे शिक्षण दिलं जातं ते शिक्षण दिलं जात आहे. त्याचा परिणाम म्हणून स्त्री ही पुरुषी व्हायला बघते आहे आणि तितका तितका जगात अधिक असंतोष, अधिक असमाधान, अधिक वकवक, अधिक अशांती अशी भरून राहिल्या खेरीज राहणार नाही. असमाधानाचं काम पुरुषांवर सोडून समाधानाचं काम जर स्त्रिया घेतील पण विचित्र काल महिमेमुळं ही गोष्ट अशक्य होऊन बसलेली आहे. याचे परिणाम देखील सगळा समाज भोगल्याशिवाय राहणार नाही. भोगणारच आहे, भोगतो आहेच. तिला जितकी पुरुषांशी पुरुषी गुणांची बरोबरी करावीशी वाटेल तितका तिचा परमार्थ तर जडच राहील पण तिचं समाधान देखील ती अंतरल्या खेरीत राहणार. तिला समाधान मिळणार नाही. तिच्या निष्ठा जबरदस्त असतात. पुरुषाच्या ठिकाणी निष्ठा या स्त्रीच्या तुलनेने कमी प्रमाणात असतात. असं असल्यामुळं आज कुटुंब आणि बाहेरचं जगत याच्यात पुरुषाच्या तुलनेने स्त्रीची जास्त ओढाताण होते. असं असल्यामुळं स्त्रियांचा जो परमार्थ आहे तो परमार्थ आपल्या आपल्या आत्मकेंद्रित भावातून बाहेर येणं आणि परमसमाधानाची आस धरणं हे स्त्रियांना अनेक कारणाकरता प्राकृतिक, कौटुंबिक, सामाजिक अशा अनेक कारणांकरता जडच जात, जडच जाणार आहे. म्हणून स्त्रियांचा उल्लेख केलेला आहे. भगवंतांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टी असल्या तरी देखील जर माम ही पार्थ व्यापाश्रित के लिए पिस्सी हूँ पापयो नया। जर भगवंतांना व्यक्ति उल्लेख आहे, मला म्हणजे श्री कृष्णाला असाच उल्लेख आहे आणि पुढच्याही ओव्यात अशाच लिहिलेल्या आहेत। स्वतःला उद्देशूनच ओव्या लिहिल्या, पाहे पा वालभाचे नि व्याजे या ब्रजांगनांची निजे मज मिनलिया काय माझे स्वरूप नवती। ना तरी भयाचे नि मिसे माते न पवितेची काय कौसे कि अखंड वैरवशे चैत्यादिकी अगा सोयरेपणेची पांडवा माझे सायुज्य यादवा कि ममत्वे वसुदेवा विका सकळा। हे सगळे भगवंतांच्या थेट सहवासात आलेले आहेत आणि त्याकरता भगवंतांनी हे लिहिलेलं आहे। माझ्याच जर सहवासात येतील तर मात्र यांना परमगती आहे असं भगवंत म्हणतात। एवढंच नाही तर पुढे नारद वगैरे यांच्याशी तुलना केली, नारदा ध्रुवा अक्रूरा शुका हन सन कुमारा हे पहिल्या श्रेणीचे। जो अव्यक्त अक्षर अव्यय असा परमात्मा ध्यानाने चिंतनाने आपल्या ठिकाणी स्वबळाने आणि समर्पणाने आणि स्वबळाने ज्यांनी आकलन करून घेतला, भगवंतांच्या सगुण मूर्ती खेरीज देखील एक वेळ मी म्हणे अशी त्यांची ताकद होती। नारदा ध्रुवा अक्रूरा शुकाहन सनक कुमारा त्यांनाही काही एक सहवास मिळाला, पण यांच्यापेक्षा यांची परिस्थिती निराळी होती। साधनेनी यांना प्राप्त झालं की ममत या भक्ती मी धनुर्धरा प्राप्यू जायचा। या भक्तीनी नारद ध्रुव अक्रूर सनत कुमार यांना जसा मी प्राप्त होतो काही किरकोळ सहवास मिळाला असेल, पण स्वतःची साधना करून त्यांनी प्राप्त केलं, तपश्चर्या करून प्राप्त केलं। तैसा ती गोपिकाची कामे, एका बाजूला नारद तपस्वी ध्रुव तपस्वी आणि गोपी कामाने भगवंताकडे आलेल्या, पण नारदांना जे मिळालं ते गोपींना मिळालं असं भगवंत म्हणतात। सामान्य गोष्ट नाहीये, सरकामध्ये बसेल अशी गोष्ट नाहीये, समजेल अशी गोष्ट नाहीये, कसं काय होऊ शकलं। पण झालं म्हणून उल्लेख केला, माम ही पार्थ व्यापाश्रित्य येतीस देऊ पापयो नया। स्त्रिया माझा जर सहवास मिळेल तर कुब्जा देखील उद्धरून जाईल, राधा देखील उद्धरून जाईल, गोपी देखील उद्धरून जातील। आश्चर्यकारक आहे, भगवद्गीतेत आलेलं आहे आणि ज्ञानेश्वरांनी त्याच पद्धतीने लिहिलेलं आहे आणि कंस वगैरे या कंसा भय संबंध नाही, भयानी देखील। येरा घातका मनोधर्मे शिशुपाला विका, घातक मनोधर्म असणारे शिशुपाल आदी त्यांना देखील माझ्या सहवासात यायला पाहिजे। वैरानिका होईना, कामानिका होईना, घात करण्याच्या निमित्तानिका होईना, भगवंत इथं त्यांच्या सगुण स्वरूपाचा महिमा सांगतात आणि भगवंतांच्या चरित्रात ते तसंच असं झालेलं दिसतं आणि भगवंतांनंतर देखील अनेक संतांच्या चरित्रामध्ये देखील ही गोष्ट घडलेली दिसते। वैशाह तथा शूद्रा पापयोनी ही संस्कार रहितता, तर स्त्रिया ही नैसर्गिक प्रकृतीच्या अंगाने वर्णन केलेली गोष्ट। वैशाह हा सत्वरज तमामधला एक स्वभाव म्हणून आणि शूद्रा हे कर्मामुळे घडलेली गोष्ट, वैश्य याचा अर्थ व्यापार करणारे, मला एक जीवनावश्यक गोष्ट हवी आहे, ती मला बसल्या जागेवर मिळत नाही, ती मिळायचं ठिकाण जिथं असेल तिथं मी जाऊ शकत नाही, माझी गरज ओळखून मी माझ्या घरातून बाहेर पडल्यानंतर थोडा बहुत चालल्याबरोबरच ती मला उपलब्ध करून देणार। ती गोष्ट जिथं आहे तिथपर्यंत मी रोज उठून जाऊ शकत नाही आणि मला 100 गोष्टी हव्यात, त्याकरता मी त्या त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, त्या सगळ्या एका ठिकाणी जो उपलब्ध करून ठेवतो तो मला हवं आहे। ज्यांनी आपल्या स्वधर्म कर्मातून निर्माण केलेलं आहे ते माझ्यापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे, ते माझ्यापर्यंत पोहोचवणारा, मला देणारा आणि त्याच्यावर गुजराण करणारा तो वैश्य। मग त्याला माला देण्यासाठी का होईना, पण त्याला तिथून विकत घ्यायला लागतं, माझ्यापर्यंत आणण्यासाठी किंवा त्याच्या तो जिथून मला देईल त्या ठिकाणापर्यंत आणण्यासाठी त्याला वाहतूक लागते। परत ती वस्तू जर विकत घ्यायची झाली मी घेतल्यानंतर मलाच देण्यासाठी म्हणून, तर किंमत वाढलेली असते, त्यामुळे ती वाढीव किंमत त्याला लक्षात घ्यायला लागते, शिवाय त्याचं पोट भरणार असतं, त्याच्या कुटुंबाचं देखील संवर्धन संरक्षण त्याच्यातून होणार असतं, त्यामुळे त्याला त्याच्याकरता देखील काही रक्कम घ्यायला लागते। हा जो वैश्य आहे हा वैश्य समाजाला अति उपयोगी मनुष्य आहे, त्यामुळे माझीही सोय होते आणि जो निर्माण करणारा आहे त्याचीही सोय होते। पण वैश्य ही वृत्ती अशी आहे की जो जिथून खरेदी करतो त्याला मारण्याचा प्रयत्न करतो, ज्याला विकतो त्याला मारण्याचा प्रयत्न करतो, ही विशिष्ट वृत्ती आहे। तुम्ही कितीतरी धंदा करणारे लोक बघा, ते ज्यांच्याकडून करून घेतात त्यांना पैसे कमी देतात, ज्याला विकतात त्याच्याकडून पैसे जास्त देतात। शेतकऱ्याकडून त्याला जितकं पाडून घेता येईल तितकं बुडवतात देखील, जेवढी मोठी मोठी मंडळी तेवढी दुसऱ्याची देणी बुडवतात, त्याच्याकरता भांडणं करतात, लोक ठेवतात मारामाऱ्या करण्यासाठी, ही वृत्ती आहे। हा स्वभाव आहे प्रकृतीगतच, पण सत्व रजतमाने प्रेरित झालेला स्वभाव आहे। या वैश्यवृत्तीने एकेकाळी सगळं जग जिंकलेलं होतं। ईस्ट इंडिया कंपनी काय होती, आम्ही माल घेऊन येतो, आमचा माल कोणी लुटू नये म्हणून आम्ही बंदुका असलेले लोक बरोबर ठेवतो, असं करता करता जग ताब्यात घेतलं। या लोकांचं कठीण आहे असं भगवंत म्हणतात। याचं कारण असं की जेन्युइनिटी निघून जाऊन आपल्याला मिळणं हेच जास्त जेन्युइन आहे असं त्यांना वाटायला लागतं। दुसरा काय कसाही बघेल, पण माझ्याकडे पैसे आले पाहिजेत, माझे पैसे वाचले पाहिजेत खरेदी करताना आणि विकताना माझ्याकडे जास्त आले पाहिजेत, असं दोन्ही बाजूंनी तो बघायला लागतो। याचा परमार्थ कसा होणार, पैशापेक्षा देखील शाश्वत अजून असं काही आहे, ही गोष्ट याच्या बुद्धीत खरी ठसणार कशी। अनादित्वात निर्गुणत्वात प्रकाशकम अनामयम कसं करणार, लक्षात कसं येणार, तो त्याच्या जीवनात उतरवणार कसं, त्याच्या बुद्धीला समजलं तरी. शेवटी स्वार्थ डोकं वर काढल्याखेरीज राहत नाही. आजपर्यंत जग जिंकण्याचा प्रयत्न सगळ्यांनी केलेला आहे, अर्थातच त्याच्यात वैशाली अनेकदा केलेला आहे. जग याचा अर्थ आपल्या अवतीभोवतीच विश्व, बाकी काय. धंदा करत करत सम्राट होणं याच्यात मोठा रस निर्माण होतो. आणि जे करायचं ते राहून जातं. क्षत्रियांनी देखील केलेलं आहे, ब्राह्मणांनी देखील केलेलं आहे. आता गीता घेऊन जग पादाक्रांत करणं, उपनिषद सांगत जग पादाक्रांत करण्याची वृत्ती धरणं, सात्विक का घेणं, प्रवचन करून कीर्तन करून लोकांना समजावून सांगत, पण ब्राह्मणाच्या या पादाक्रांत करण्याच्या वृत्तीमध्ये पैसा आणि विचित्र प्रकारची सत्ता अभावाने आली. त्याला मानमान्यता हवी असते बऱ्याच वेळेला, त्याच्या ज्ञानाला मानमान्यता असं त्याचं स्वरूप असतं. अपवाद देखील असले क्षत्रियांनी तर अनेक वेळेला केला. त्यामुळे मारणं आणि मरणं एवढंच नशिबी शिल्लक राहत आहे समजायला लागलं. आताचं जे जग आहे ते वैश्यवृत्तीचं झालेलं आहे. वैश्यवृत्तीने तुम्हाला जग जिंकण्यासाठी म्हणून खरंच तलवार चालवण्याची गरज नाही, तर व्यापाराने जग ताब्यात आणणं आता शस्त्राने दुसऱ्यावर आघात करण्यापेक्षा आम्ही शस्त्र बनवतो आणि तुम्ही विकत घ्या, मग आम्हाला तुम्ही 50 काय 3 F काय 16 देणार, मग पाकिस्तानला 50 तर नका देऊ, त्यांना 10 द्या, पण 60 विकणार आहेत तेच, त्याच्यातला आवाढव्य पैसा जाणार आहे त्यांच्याकडेच. वैश्यवृत्तीने या काळात तर वैश्यवृत्तीचा विलक्षण प्रभाव आहे. आणि आत्मज्ञान मिळवण्याच्या वृत्तीला याचा अडथळा आहे याचं भान काही मंडळींना असणारच, पण सर्वसाधारण वैश्य मंडळींना असणं कठीण, फारच कठीण. वैशहा हा आत्ताच्या काळात उपयोगी म्हणून शब्द लिहिलेला नाही, तर भगवंतांनी जेव्हा गीता सांगितली तेव्हा लिहिलेला आहे. या वृत्तीला धरून आहे. हे काही आत्ताची गोष्ट नाही चाललेली, तेव्हापासून चाललेला. मी आता ऐकलं की लाओत्सेचा एक शिष्य मॅजिस्ट्रेट झाला. लाओत्सेचे शिष्य त्याची शिकवण त्याचं तत्वज्ञान अंगीकारून शिकलेले आणि अन्य ज्यांनी पात्रता संपादन केल्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी गेले तसा हा मॅजिस्ट्रेट झाला, जज झाला. आणि त्याच्यापुढे खटला आला. त्या खटल्यामध्ये एका सावकाराच्या घरी चोरी झालेली होती आणि चोरी करणारा समक्ष सापडला होता मुंडेमाला प्रकट अशी केस त्याच्याकडे आहे. तर त्यांनी चोरी ज्यांनी केली आणि मुद्देमाला सकट जो सापडला त्याला 6 महिन्याची सक्त मजुरी सांगितली आणि ज्याच्या घरी चोरी झाली त्याला 1 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा दिली. तर अशा प्रकारचा विचित्र न्याय कधीही झालेला नव्हता. चीन मध्ये असा न्याय कधीही झालेला नव्हता. त्यामुळे ही सगळी गोष्ट एकूण राजापर्यंत गेली. आपली होत होत राजापर्यंत गोष्ट पोहोचली. जज मात्र ठाम होता की मी दिलेली शिक्षा योग्य आहे. राजाने विचारलं की अशी विचित्र शिक्षा कशी दिली, तर तो म्हणाला की ज्याने चोरी केली त्याचा गुन्हा आहे, पण ज्याने साठवलं त्याचाही गुन्हा आहेच. इतकं त्याच्यापर्यंत कसं साठलं गेलं हाही प्रश्न आहेच. समाजाचं इतकं यांनी स्वतःकडे ठेवलं म्हणून यालाही शिक्षा आवश्यक आहे. तर राजा म्हणाला असं होऊ शकत नाही की ज्यांनी साठवलं त्याला शिक्षा द्यावी, असा कायदा माझ्या राज्यात मी करू देणार नाही. कारण या न्यायाने जर एखाद्या वेळेला वेळ आली माझ्याकडे चोरी झाली तर मलाही शिक्षा होऊ शकते, मी सापडेन त्याच्यात. अशा प्रकारचा कायदा होऊ शकत नाही. त्याच्याऐवजी तू राजीनामा दिलेला परवडला. हे जे वैश्य ते कुठल्याही व्यवसायाशी, प्रत्येक व्यवसायातून त्यांना फक्त नफा किंवा पैसे हवे असतात. व्यवसायाशी प्रामाणिकता किंवा एकच व्यवसाय करणं अशी वृत्ती ठेवायचं हे त्यांना कारण नसतं. मी असं ऐकलं की एका गावामध्ये अत्यंत सचशील गाव होता आणि मधून अधून लोक तरुण मुलं दारूच्या आहारी जाऊन दारू प्यायला लागलेत असं लक्षात आलंय. मग दारू कुठून मिळते, काय मिळते कळे ना. त्यामुळे दारू बंदीवर एक व्याख्यान ठेवण्याचं ठरवलं गेलं आणि वक्त्यांनी भाषण केलं की या दारूचे केवढे दुष्परिणाम आहेत. या दारूमुळं आहे नाही ती सगळी संपत्ती जाते हळूहळू करून. जसं छिद्र पडलेल्या घड्यामध्ये पाणी राहू शकत नाही तशी सगळी संपत्ती जाते. मुलांचे हाल होतात, बायकोचे हाल होतात, भीक मागायची पाळी येते, शरीराची हानी होते. आणि एवढं झालं तरी देखील काही ना काही करून, चोऱ्या माऱ्या करून का दिला, दारू पिण्याची इच्छा ही तशीच कायम राहते. सगळ्या गावकऱ्यांना समजावून सांगायचं होतं ते त्यांनी उत्तम रीतीने समजावून सांगितलं. सगळं झाल्यानंतर त्या गावातला व्यापारी त्या माणसाला येऊन म्हणाला की तुमचं भाषण अतिशय चांगलं झालं, मी ठरवलं की इथून पुढे दारूला हात देखील लावायचा नाही. आपल्या भाषणाचा इतका चांगला परिणाम झालेला पाहून तो खुश झाला. व्यापारी म्हणाला त्याच्याऐवजी आता दारू विकायचं म्हणतात. इतकं करून जर सतत पैसेच मिळणार असतील तर दारूचं दुकान काढावं असं म्हणतात. दारूला हात नको लावायला हे मला पटलेलं आहे. तरी भगवंत कन्सेशन म्हणजे काय? भगवंत असं म्हणतात की माझ्या जर सहवासात आला असा माणूस ते पी या ती परांगती म्हणतात. काय भगवंतांच्या सहवासाचा महिमा आहे. माम ही पार्थ व्यपाश्रित्या येतीस देऊ पापयोनया. स्त्रिया पापयोनी स्त्रिया वैश्या. असे वैश्य असले तरी देखील त्यांची बुद्धी सुधारेल असं भगवंत म्हणतात. प्रोव्हाइडेड ते माझ्या सहवासात आले पाहिजेत. केवढा आत्मविश्वास आहे, केवढा आश्वासन आहे. सावध करणारे श्लोक आहेत हे. स्वामीजी वैश्य होते या श्लोकावरचं त्यांचं प्रवचन मी ऐकलेलं होतं, मला आठवत. स्वामीजी दुकानदार होते. ते म्हणाले की भगवंतांनी असं म्हटलेलं असलं तरी देखील मी असं ठरवलं धंदा करताना की आपल्या संसाराच्या गरजा काय आहेत, लक्ष्मी रोडवर देखील जाऊ शकलो असतो वाढत वाढत, आणि काउंटरवर 4-6 टेलिफोन आणि पैसे घ्यायला मॅनेजर अशा पद्धतीचा देखील व्यवसाय मोठा व्यवसाय मी करू शकलो असतो, पण आपल्या गरजा काय आहेत कौटुंबिक आणि आपली व्यक्तिगत परमार्थाची आवश्यकता काय आहे याचा मी विचार केला. आपल्यापुढे काळ किती आहे, त्या काळामध्ये आपल्याला संपादन काय करायचं आहे, ते किती कठीण आहे, त्याच्याकरता किती वेळ देणं गरजेचं आहे. जसं आता या मॅचेस सुरू झाल्या वर्ल्ड कपच्या, तर 50 ओव्हर बॅटिंग करायची आणि 50 ओव्हर बॉलिंग करायची, सगळं मिळून 100 ओव्हर मध्ये संपणार आहे, प्लॅनिंग करायला लागेल. आयुष्य किती आहे, मुलांची शिक्षण, आजारपण, त्यांची सेटलमेंट, आपल्याला आजारपणात लागणारा पैसा, वाढत्या महागाईला तोंड देईल इतका आपल्याजवळ असणारा पैसा राहील असा पैसा, या सगळ्याचा विचार करून उर्वरित वेळ हा तासनतास जर मी ज्ञानेश्वरी दासबोध याच्या चिंतनात मननात घालवला, नामस्मरणात घालवला, ध्यानाकरता खर्च केला, तरच जे प्राप्त करायचं ते मी प्राप्त करू शकेन हे माझ्या लक्षात आलं म्हणाले. मी याला अपवाद आहे असं म्हणाले प्रभूजना. ही सर्वसाधारण विधान आहेत, म्हणून मी म्हटलं की मैत्री गार्गी करता नाहीये हे विधान, तुलाधार वैश्य होता त्याच्याकरता नाही हे उदाहरण. विनोबा म्हणतात की तराजूवर माप करता करता त्याची बुद्धी सम झाली, व्यवसाय करता करता त्याला असं समजलं की ज्या पारड्यात वजन आहे आणि ज्या पारड्यात माल द्यायचा आहे ती दोन्ही पारडी समान असली पाहिजे. वजनाचं माप जे आहे ते थोडस खाली असताना, म्हणजे पुरता माल दिलेला नसताना घाई घाई मी द्यायचं नाहीये झालं आहे की म्हणून जर गिराईकांनी सांगितलं नाही मला असं संशय तास बरोबर तर असं दिसत आहे असं करायचं नाही हे समजलं, आणि एवढं समजल्यामुळे त्याला समत्व बुद्धी समजली. भगवंतांच्या अवतीभोवती यादवच होते, हे यादव हे वैश्यवृत्तीचे लोक होते, ते स्वतः यादवच होते, दूध विकणारे लोक होते, शेती करणारे लोक होते, आपला माल बाजारात जाऊन विकणारे लोक होते, हे भगवंतांच्या सान्निध्यात आले आणि त्यांना परमगती प्राप्त झाली. त्याच्यातल्या अनेकांना सगळं भगवंतांच्या अनुभवाचं भगवंत बोलतात. व्यक्ती करता स्वतः करता लिहिलेला हा श्लोक आहे. माम ही पार्थ व्यपाश्रित्य येपी स्यु पापयोनयः स्त्रियः वैश्यः तथा शूद्रः. शूद्रः पुढच्या वेळेला बघू. तेपी याती परांगतीन, त्यांना देखील परागती प्राप्त होते, त्यांना देखील परमगती प्राप्त होते असं भगवंत म्हणतात. या प्रवचनांमधून किंवा या चिंतनामधून आपल्याला पुष्कळ आपण वैश्य नसलो तरी घेण्यासारखं आहे असं लक्षात येत. आपण पापयोनी म्हणून जरी अगदी नसलो तरी देखील अनेक पापकर्म आपल्या हातून घडलेली असतात, कळत न कळत लक्षात येत. जर जागृती आली तर स्त्रिया अधिक उत्तम रीतीने परमार्थ करतात हे तर उघडच आहे. अशामुळे या प्रवचनांचा आपल्याला देखील आपण कोणीही असो आपल्याला काही ना काहीतरी लाभच आहे. या विचारांचाच काही ना काही लाभ निश्चित आपल्याला आहे. याच्यातून आपल्याला दोन गोष्टी, एक म्हणजे परमार्थाची जी आपली कुवत आहे ती कुवत दडपण्यासाठी आपली जी कर्म आणि मनोधर्म असतात तर ते सुधारण्याला वाव किंवा अवसर याच्यातून मिळू शकतो. आणि तीव्र साधना आपल्या हातून घडू शकते सद्गुरूंच्या सहवासासहित. हे या श्लोकाचं वैशिष्ट्य आहे. हरिओम. विठ्ठल
तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यं इदं सर्वं यत्किञ्च जगत्याञ्जत् येन यत्तेन कुञ्चिता.